आकाशवाणी नागपूर स्वाती सोनपेटकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. थोर समाजसेवक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 200व्या जयंतीनिमित्त देशभरातून अभिवादन. राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन. शालेय बसचे शुल्क प्रादेशिक वाहतूक प्राधिकरणाच्या माध्यमातून निश्चित करण्याचा राज्य सरकारचा प्रस्ताव. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद वसंतनगर तसेच आसपासच्या परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के. आणि दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर मंडळाकडून उन्हाळी सुट्टीतील अतिरिक्त गर्दीसाठी विशेष गाड्या. आता सविस्तर बातम्या. थोर समाजसेवक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 200व्या जयंतीनिमित्त देशभरात त्यांना आदरांजली वाहिली जात आहे. संसद भवनात प्रेरणास्थळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा सभापती ओम बिर्ला आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि अन्य मंत्र्यांनी फुले यांना आदरांजली वाहिली. राज्यात लोकभवन इथं राज्यपालांनी महात्मा फुले यांना अभिवादन केलं. विधानभवनातही महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 200व्या जयंतीनिमित्त त्यांचं गाव खानवडी इथं अभिनव जिल्हा परिषद शाळा सुरू करणे ही त्यांच्या कार्याला खरी मानवंदना ठरेल असं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. पुण्यात खानवडी इथं ज्योती सावित्री जिल्हा परिषद शाळेचं उद्घाटन आणि लोकार्पण आज झालं त्यावेळी ते बोलत होते. या शाळेचं महत्व अधोरेखित करताना ते म्हणाले,
परिषद आणि सीएसआर पार्टनर्सनी मिळून अत्यंत आधुनिक शाळा तयार केलेली आहे. या ठिकाणची लॅब आधुनिक आहे. इथे एआय लॅब देखील आपल्याला पाहायला मिळते. इंडस्ट्री 4.0 लॅब देखील पाहायला मिळते. आणि त्यासोबत सीएसआर पार्टनर्सनी इथल्या मुलींना सायकल दिल्यामुळे त्यांनाही येण्याकरता फायदा होणार आहे. एक या ठिकाणी हॉस्टेलची पण व्यवस्था करण्यात आलेली आहे. मला असं वाटतं की जन्मशताब्दीच्या सुरुवातीकरता ही शाळा याचं उद्घाटन होणं ही अतिशय चांगली बाब आहे. कारण महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी जी शिक्षणाची चळवळ स्त्रियांकरता आणि वंचितांकरता सुरू केली, मला असं वाटतं त्याच विचारांचा वारसा आज या कार्यक्रमाने आम्ही सुरू केला.
यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री छगन भुजबळ, चंद्रकांत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. पुणे महापालिकेनं आज 100 अटल टिंकरिंग लॅबचं उद्घाटन केलं आहे. तसंच राज्याच्या कौशल्य विकास विभागानं आजच एका कौशल्य प्रशिक्षण केंद्राचं उद्घाटन केलं असून सरकार अशा प्रकारची 1000 केंद्र उभारणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी जाहीर केलं. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 2022 साली या शाळेची पायाभरणी केली होती. सरकार आणि खासगी कंपन्यांच्या देणग्यांमधून या शाळेचं बांधकाम पूर्ण झालं आहे. 2027 हे द्विशताब्दी वर्ष राज्यात उत्साहात साजरं करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. या अनुषंगानं शालेय शिक्षण विभाग आजपासून पुढच्या वर्षी 10 एप्रिलपर्यंत राज्यातल्या सर्व शाळांमध्ये विविध शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवणार आहे. सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालयं तसंच सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये महात्मा फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करून या उपक्रमाची सुरुवात झाली. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांमध्ये वाचन ची सवय रुजवण्यासाठी शाळांमध्ये वाचनालय ज्ञान केंद्र म्हणून विकसित केली जाणार आहेत. तसंच फुले यांच्या विचारांवर आधारित व्याख्यानं, वेबिनार, परिसंवाद आणि चर्चासत्रांचं आयोजन करण्यात येणार आहे. नागपूर महावितरणसह शाळा, महाविद्यालयं, सरकारी, निमसरकारी आणि इतर संस्था या ठिकाणी जयंती साजरी करण्यात आली. अकोला इथं अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीनं जयंती महोत्सवाचं आयोजन केलं होतं. बुलढाणा जिल्ह्यातल्या जळगाव जामोद पंचायत समितीनं महात्मा फुलेंच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं. शालेय बसचं शुल्क प्रादेशिक वाहतूक प्राधिकरणाच्या माध्यमातून निश्चित करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारनं सादर केला आहे. त्यानुसार पालकांकडून केवळ मासिक शुल्क घेतलं जाईल. एक रकमी आगाऊ रक्कम घ्यायला सरकारनं मनाई केली आहे. मोटार वाहन कायद्याच्या अंतर्गत परिवहन विभागानं शालेय बस नियमनाच्या संदर्भात अधिसूचना जाहीर केली आहे. त्यात हे नमूद केलं आहे, बसमधला विद्यार्थी किती वाजता आला आणि किती वाजता उतरला या वेळेसह त्याची दैनिक उपस्थिती नोंद बंधनकारक करण्यात आली आहे. 5वीपर्यंत विद्यार्थ्यांची ने आण करणाऱ्या वाहनात महिला परिचारिका आवश्यक असणार आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक वाहनात डिजिटल सेफ्टी मॉनिटरिंग सिस्टीम बसवणं आवश्यक असेल. या प्रणालीद्वारे वाहनाचं लाईव्ह ट्रॅकिंग, डिजिटल उपस्थिती नोंद, स्वयंचलित अलर्ट आणि पालकांना थेट माहिती मिळणार आहे. राज्यस्तरीय प्लॅटफॉर्मशी या प्रणालीचं एकत्रीकरणही करण्यात येणार आहे. सर्व शालेय बस आणि व्हॅनमध्ये जीपीएस आधारित व्हेईकल लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाइस, पॅनिक बटन, अग्निसुरक्षा यंत्रणा, सीसीटीव्ही तसंच सर्व सीट्ससाठी सीट बेल्ट सक्तीचे आहेत. बस चालक, वाहक आणि इतर कर्मचाऱ्यांची पार्श्वभूमी तपासणी, वैद्यकीय प्रमाणपत्र आणि अधिकृत नियुक्तीपत्रही सरकारनं अनिवार्य केलं आहे. राज्य शासनानं शहर गॅस वितरण कंपन्यांना 24 तास कार्यरत राहणारी हेल्पलाईन सुरू करण्याचे आणि पाईपद्वारे पुरवल्या जाणाऱ्या नैसर्गिक वायूच्या अर्थात पीएनजी जोडण्यासाठीचे अर्ज हाताळणाऱ्या केंद्रांची संख्या वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. पश्चिम आशियातील संघर्षामुळे निर्माण झालेल्या जागतिक ऊर्जा पुरवठा संकटाच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आलं आहे. अन्न आणि नागरी पुरवठा विभागानं कंपन्यांना संपूर्ण राज्यात पीएनजीची व्याप्ती अधिक विस्तृत करण्यासाठी आपला आवाका तसंच पायाभूत सुविधांचा विस्तार करण्याचे निर्देश दिले आहेत. मुंबईत एनएफडीसी अर्थात राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाला केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव चंचल कुमार यांनी आज भेट देत इथल्या कामांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी महामंडळाच्या प्रांगणात वृक्षारोपणही केलं. त्यानंतर त्यांनी भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला भेट दिली. वेव्स 2025 सारख्या जागतिक माध्यम उपक्रमांमधल्या भारताच्या सहभागातून घेतलेल्या घटकांबाबत तसंच संग्रहालयाच्या विकासाबाबत अधिकाऱ्यांनी त्यांना माहिती दिली. कुमार यांनी एनएफडीसी प्रांगणातल्या आयआयसीटी अर्थात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीमधल्या सुविधांचाही यावेळी आढावा घेतला.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आज हिंगोली जिल्ह्यात रिश्टर स्केलवर 4.7 तीव्रतेचा भूकंप नोंदवण्यात आला. या भूकंपाचे सौम्य धक्के यवतमाळ जिल्ह्यातील पुसद वसंतनगर तसंच आसपासच्या परिसरात जाणवले आहेत. प्राथमिक माहितीनुसार या भूकंपामुळे यवतमाळ जिल्ह्यात कोणतीही जीवित अथवा मालमत्तेची हानी झालेली नाही. संबंधित यंत्रणांकडून परिस्थितीवर सतत लक्ष ठेवण्यात येत असून नागरिकांनी घाबरून न जाता शांतता राखावी असं आवाहन प्रशासनामार्फत करण्यात येत आहे. आपत्ती व्यवस्थापन विभाग महसूल प्रशासन आणि स्थानिक सतर्क असून कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी सज्ज आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये व अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा. भूकंपाचे धक्के जाणवल्यास सुरक्षित ठिकाणी जावं, इमारतीबाहेर मोकळ्या जागेत उभं राहावं आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी असं प्रशासनाद्वारे सूचित करण्यात येत आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर मंडळाकडून उन्हाळी सुट्टीतील अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत इतवारी मालदा टाउन दरम्यान समर स्पेशल ट्रेन क्रमांक 0887A1 आणि 0887A2 सुरू करण्यात आली आहे. ही विशेष गाडी 19, 20 आणि 26 एप्रिल रोजी इतवारीहून तसंच 20, 21 आणि 27 एप्रिल रोजी मालदा टाउनहून अशी एकूण 3-3 फेऱ्यांसाठी धावणार आहे. गाडी रायपूर, बिलासपूर, राऊरकेला, टाटानगर आणि खडगपूरसह विविध महत्वाच्या स्थानकांवर थांबणार आहे. या गाडीत एकंदर 20 डबे असून त्यात सामान्य, शयनयान आणि वातानुकूलित श्रेणीचा समावेश आहे. प्रवाशांनी या विशेष चा लाभ घ्यावा आणि प्रवासासाठी आगाऊ आरक्षण करावं असं आवाहन रेल्वे प्रशासनानं केलं आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट नागपूर आणि महाराष्ट्र पशुसंवर्धन विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. 6 ते 10 एप्रिल दरम्यान झालेल्या या उपक्रमात 35 अधिकाऱ्यांना दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन आणि शेतीपूरक क्षेत्रातील धोरणात्मक नियोजनाचं प्रशिक्षण देण्यात आलं. क्रिकेट. आयपीएल क्रिकेटमध्ये आज पंजाब किंग्जचा सामना सनरायझर्स हैदराबादशी चंदीगडमध्ये पीसीए क्रिकेट स्टेडियमवर सुरू असून सनरायझर्स हैदराबादनं पंजाब किंग्जसमोर 220 धावांचं लक्ष ठेवलं आहे. सनरायझर्स हैदराबादकडून फलंदाजी करताना अभिषेक शर्मा यानं 78 धावा केल्या तर पंजाब किंग्जच्या गोलंदाज अर्षदीप सिंग आणि शशांक सिंग यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. सध्या पंजाब किंग्जचे फलंदाज प्रियांश आर्या आणि प्रभी सिमरन सिंग धावपट्टीवर खेळत आहेत. आजचा दुसरा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये होणार असून हा सामना चेन्नईमध्ये एमए चिदंबरम स्टेडियमवर आज सायंकाळी 7:30 वाजता सुरू होणार आहे. हवामान. येत्या 15 एप्रिल पर्यंत हवामान कोरडं राहणार असल्याचा अंदाज नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवला आहे. दरम्यान आज अकोला जिल्ह्यात तापमान 40 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं. नागपुरात 37.4 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. थोर समाजसेवक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 200व्या जयंतीनिमित्त देशभरातून अभिवादन, राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन. शालेय बसचे शुल्क प्रादेशिक वाहतूक प्राधिकरणाच्या माध्यमातून निश्चित करण्याचा राज्य सरकारचा प्रस्ताव. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद वसंतनगर तसंच आसपासच्या परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के आणि दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर मंडळाकडून उन्हाळी सुट्टीतील अतिरिक्त गर्दीसाठी विशेष गाड्या. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.